नमस्कार सचिन जी, मी स्नेहल वाजे आपलं धूम FM वर मराठी वैभव मध्ये या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते.
नमस्कार स्नेहल, सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार.
थँक्यू. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा चित्रपट आता इथे न्यू जर्सी मध्ये ऍक्च्युली ब्रॉडकास्ट ऍक्च्युली रिलीज होतोय, तर त्या संबंधाने आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. आम्हाला तुमच्या भूमिका, अस्तित्व, कायद्याचं बोला यासारख्या चित्रपटात आम्हाला तुमचा परिचय झालेला आहे. या चित्रपटात एका मध्यमवर्गीय पार्ल्यातले दिनकर भोसले यांची भूमिका आपण करताय, तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
नमस्कार, मी सचिन खेडेकर आणि दिनकर भोसले ही माझी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमातली मध्यवर्ती भूमिका. आज तुम्ही माझ्या अनेक भूमिका पाहिल्यात, जसं स्नेहल म्हणायला तसं की कायद्याचं बोला, कदाचित, हे सगळे सिनेमा माझ्या करिअरमध्ये महत्वाचे सिनेमा आहेत. आणि यावेळेला काय होतंय की जेव्हा आपण म्हणतो की पार्ल्यातला एक सामान्य माणूस किंवा मुंबईतला एक सामान्य माणूस, तर ही माझी दिनकर भोसले ही भूमिका ही खर तर माझ्या व्यक्तिमत्वाच्या अगदी जवळची आहे. आणि ती आशा करता की आपण हा दिनकर भोसले हा सामान्य मराठी माणूस अपमान अवहेलना झालेला आणि असा, म्हणजे खूपच आपण असं म्हणतो की नाही की आज मराठी माणसाची एक कुठेतरी कुटुंबपण होते, त्याचा अपमान होतोय आणि त्याला त्यातनं मार्ग सापडत नाहीये. तर असे कित्येक प्रसंग या सिनेमात आहेत की जे माझ्या समोर घडलेले आहेत किंवा माझ्या बाबतीत घडलेले आहेत, असं तर त्या अनुषंगानं ही माझ्या अगदी व्यक्तित्वाच्या जवळची भूमिका आहे. म्हणजे इट बिकम्स अ सेकंड कल्चर टू प्ले इट प्रॉबली. आणि आमच्याकडे काय होतं की एका क्षणाला तो मराठी माणूस, म्हणजे जो बँकेत नोकरी करणारा आणि ज्याच्या मुलीला एक ऍक्ट्रेस व्हायचंय, ज्याच्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी आहे, ज्याची बायको असं म्हणते की हे घर विकून आपण नवीन घर घ्यायला हवंय, आणि त्याचं खरं तर कोणीच ऐकत नाहीये. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे त्याची मुलगी आहे, ती असं म्हणते की भोसले आडनाव तुमचं अत्यंत अनग्लॅमरस आहे, आपण हे आडनाव बघूया. किंवा माझा मुलगा असं म्हणतो की 20 लाख रुपये डोनेशन द्या, मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन आहे. किंवा बायको असं म्हणते की हे घर पाडा आणि नवीन बिल्डिंग बांधा, तर बिल्डर म्हणतोय की तुम्ही कुठेतरी शहराच्या बाहेर जाऊन राहा. आणि किंवा बँकेत नोकरी करताना तो म्हणतोय की मला किंमतच नाही आहे
आणि ती तुम्हाला परवडणार नाही वगैरे, असे पण जरा रेफरन्सेस आहेत नाही का? ते लिफ्ट आणि तो टावर बांधल्यानंतर
सगळंच, म्हणजे सगळंच, म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेच्या पगारात हे सगळं काय परवडणार, तुम्ही हे सोडा आणि जा. तर हे सगळं, हा सगळा जो भाग आहे, तर हा एक प्रातिनिधिक स्वरूपात सामान्य मराठी माणसाची ही व्यथा आहे. आणि ती व्यथा मांडताना आणि मग तो एका क्षणाला इतका चिडतो की तो असं म्हणतो की लाज वाटते मला मराठी म्हणून जन्मल्याची, आणि माझ्या 500 पिढ्यांनी काहीतरी पाप केलं होतं म्हणून मी मराठी म्हणून जन्माला. त्याच्या ह्या वक्तव्यावर महाराजांना प्रतापगडावर जाग येते आणि महाराज चिडून उठतात आणि त्याला उचलून उपदेश देतात. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल होतो आणि तो समाज घडवण्याचा प्रयत्न करतो, अशी या सिनेमाची कथा आहे.
अच्छा अच्छा. मग या चित्रपटावर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया, सर्वसाधारणपणे काय लोकांना वाटलं?
महाराष्ट्रात हा सिनेमा आता म्हणजे 1 आठवडा झालाय सिनेमा रिलीज होऊन, आणि महाराष्ट्रात ह्याचं एक न भूतो न भविष्यती असं स्वागत झालंय. म्हणजे कोट्यावधी रुपयाचा धंदा एक झालाच आहे आणि प्रत्येक, जवळजवळ प्रत्येक माणसाची, मराठी माणसाची किंवा महाराष्ट्रीयन माणसाची व्यथा मी मांडली आहे. इतक्या गर्दीनं प्रेक्षकांनी या सिनेमाला आणि या कल्पनेला प्रतिसाद दिला आहे. आणि कमर्शियली इट हॅज बिकम अ रेकॉर्ड ब्रेकर ऍज अ बिझनेस. पण हा सिनेमा गुणवत्ता म्हणून किंवा क्रिएटिव्हली इन्क्लाइंड म्हणून खूप अप्रिशिएट झालाय आणि लोकांना अत्यंत आवडले आणि दुसऱ्या आठवड्यात आम्ही पदार्पण केले इथे आणि आज तो आता अमेरिकेत रिलीज होणार आहे याचा आम्हाला अत्यानंद आहे.
कौतुकाची गोष्ट आहे आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे. तर याच्याबद्दल खरंच आपण सगळ्यांना सांगूया की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे हा चित्रपट इथे रिलीज होतोय तेव्हा सगळ्यांनी बघावा. आता थोडासा दुसरा एक प्रश्न म्हणजे की सर्वसाधारणपणे तुमच्या भूमिका तुम्ही जेव्हा निवडता तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या कशा निवडता आणि या चित्रपटातली जी ही भूमिका आहे दिनकर भोसले यांची त्याची निवड तुम्ही म्हणजे कोणत्या हेतूने कशी केलीत?
भूमिका निवडताना साधारण प्रयत्न असा असतो की माझ्या म्हणजे नट म्हणून ज्या काही माझे गुण किंवा अवगुण असतील त्यातल्या माझ्या गुणांना उत्तमोत्तम वाव मिळावा अशी एक इच्छा असते आणि त्याहीपेक्षा जास्त मराठी सिनेमात काम करताना एक आपुलकी असते माझी मातृभाषा आहे आणि हिंदीत काम करायला अशा करता गेलो की मराठीत काम मिळत नव्हतं म्हणून आणि हिंदीत जास्त पैसे मिळतात आणि जास्त काम मिळतं खूप लोक पाहतात वगैरे पण आपल्या मातृभाषेत काम करायला कोणाला आवडणार नाही.
तुमचं कदाचित मधला खूप सुंदर केलं आम्ही इथे तो ऍक्च्युअली दाखवला होता.
अश्विनी एवढी अमेरिकेतनं आली तिनं हा मराठी सिनेमा निर्माण केला त्यात माझी चांगली भूमिका होती सगळं. हा तर त्यामुळे म्हणजे प्रयत्न असा असतो की समोर आलेल्या चार भूमिकांमधली एक भूमिका करायची आहे आणि आता जबाबदारी अशी असते की थोडस माझ्या हातनं इतक्या वर्षांनंतर काहीतरी थोडं समाजाभिमुख काम व्हावं, काहीतरी लोकांना सांगता यावं. आपण असं म्हणतो की नाही की एंटरटेनमेंट इज नॉट ओनली अबाउट थ्रिलर विनोद आणि नुसतंच मनोरंजन, त्याच्यामध्ये एक इन्फोटेनमेंटचा भाग असतो म्हणजे हॅज टू बी सम इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंट टू. तर त्यामुळे आम्ही ह्या सिनेमाद्वारे म्हणजे महाराज येऊन जेव्हा मराठी माणसाला अडवाईस देतात किंवा उपदेश देतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही तुमची ही जी परिस्थिती आहे ती तुम्ही स्वतःहून ओढवून घेतली आहे, तुम्ही तुमचा स्वाभिमान राखला नाही, तुम्ही तुमचा अभिमान राखला नाही, तुम्ही कामं केली नाहीत म्हणून आता इतर माणसं तुमची कामं करतात आणि तुमच्या अंगावरनं चालून जातात, ते ऍक्च्युली वॉक ओव्हर यू. तर द फॅक्ट दॅट यू हॅव्हंट ऍक्च्युली वर्क हार्ड आणि यु आर इन अ पोझिशन वेअर नोबडी कॅन हेल्प यू बट युअर सेल्फ
राईट
या
ओके
त्यामुळे माझी भूमिका म्हणजे आपण असं म्हणतो की नाही की नटांनी अगदी समाजाभिमुख असावं, नटांनी साधारणतः जसं समाज तुमचं देणं लागतो तसं तुम्ही सुद्धा समाजाचं काही देणं लागतं तर अशा प्रकारच्या भूमिका आपल्या वाट्याला फार कमी संधी अशी मिळते आणि ही दिनकर भोसलेची भूमिका ही माझ्या दृष्टीनं खूप मोठी संधी आहे माझं देणं मी समाजाला देण्याची.
थोडासा आणखीन एक प्रश्न असा विचारायचा होता की या चित्रपटातली ही भूमिका करताना तुमचं शूटिंग वगैरे चाललेलं असताना किंवा ही भूमिका वठवत असताना काही स्मरणीय काही मजेशीर काही गंमतशीर असे काही अनुभव तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
आमचा हा सिनेमा ह्याच्यातला जो क्लायमॅक्स आहे तो आम्ही एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या 40व्या मजल्यावर शूट केलाय. आता अमेरिकेत काही 40व्या मजला वगैरे हे कौतुक नाही कारण तिकडे काही 100 इमारती असतात पण आमच्या दृष्टीनं भारतात 40व्या मजला म्हणजे खूप उंच झाला आणि त्या 40व्या मजल्यावरच्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये म्हणजे कठड्यानं असलेल्या गच्चीत आमचा क्लायमॅक्स.
ओ माय गॉड. अच्छा.
मी आणि विद्याधर जोशी आणि आमची अशी मारामारी वगैरे
तो
माझ्या आयुष्यातला सगळ्यात रोमांचकारी भाग आहे कारण ही सगळी हा सगळा प्रवास आम्ही इतक्या ऍक्शन डिरेक्टर आणि ह्या सगळ्याचा कट केला आणि मराठी सिनेमा असल्यामुळे आम्ही हे फार कम्प्युटर ग्राफिक्स आणि हॉलिवूड स्टाईल म्हणजे कुठेतरी स्टुडिओत हिरवे पडदे लावून ऍक्शन करतात आणि मग तिकडे बिल्डिंग लावतात असं नव्हतं. तर आमच्याकडे खरोखरच 40व्या मजल्यावर मी जाऊन मारामारी केली आणि
भीती वगैरे वाटली का तुम्हाला म्हणजे
आज तो सिनेमात जेव्हा थिएटरमध्ये सिनेमा बघतो आम्ही तेव्हा तो सीन आला तरी त्याची आठवण येऊन माझ्या अंगावर गाठ आहे.
अच्छा अच्छा. आणखीन एक प्रश्न विचारत होता की तुमच्या सहकलाकारांबद्दल तुम्ही काय सांगाल की जे तुमच्या
माझ्याबरोबर कुटुंब म्हणून सुचित्रा बांदेकर हे अत्यंत टॅलेंटेड ऍक्ट्रेस माझ्या बरोबर आहे. माझ्या बायकोचं काम केलंय, प्रिया बापट मुलीचं काम केलंय, अभिजित केळकर यानं मुलाचं काम केलंय. आणि म्हणजे आता हे म्हणताना मला खूप काहीतरीच वाटतंय, म्हणजे मी काही इतका म्हातारा नाही की म्हणजे अगदी मोठी मुलं असावीत वगैरे, पण ऍज अ कॅरेक्टर म्हणजे अगदी ही सगळी मंडळी शिवाय सिद्धार्थ जाधव, विद्याधर जोशी हे अत्यंत टॅलेंटेड लोक माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे ह्या माणसांबरोबर काम करताना फार बरं वाटलं. आणि आपण असं म्हणतो की नव्या नटांचा किंवा काय होतं की प्रत्येक वेळेला तेच नट समोरासमोर येतात, आणि पण ह्या वेळेला अत्यंत गुणी नटांचा एक संच आमचा झालाय, आणि त्यामुळे अत्यंत वेगळेच ते सगळे सीन झाले. तुम्ही जो सिनेमा पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं.
फारच छान, आम्ही उत्सुक आहोत बघायला.
थँक्यू.
त्याच्यानंतर मला विचारायचं होतं की अजून तुमचे आता नवीन मराठी चित्रपट कुठले येणार आहेत ते जरा आम्हाला सांगा.
नवीन मराठी आता म्हणजे खूप लवकर होईल त्यांच्याबद्दल बोलणं, पण लवकरच येतील. आणि इच्छा अशी आहे की आमचा हा सगळ्यात मोठा मराठी सिनेमा, सगळ्यात मोठा म्हणजे बिग बजेट मराठी सिनेमा, आणि द वे अमेरिकन्स वुड अंडरस्टँड इट दॅट वी हॅव थ्री स्लमडॉग मिलिनेअर actors or participants involved in this film too.
Achha.
We have Mahesh Mandrekar who was the actor in Slumdog and we have Longhi Fernandez who was the choreographer in Slumdog Millionaire who has choreographed Mi Shivaji Raje Bhosle songs. Achha. And of course Sukhvinder Singh who sung Jai Ho and who sung the main song of Shivaji Raje Bhosle Bhosle. Well, it is like once you talk in a language which the people understand in the West, that we have three of the talented people involved in this Marathi film, and I hope they're as good as they are in Slumdog Millionaire.
I'm sure they will be. Yeah. मला अजून एक प्रश्न होता की एक अभिनेता, उत्तम अभिनेता म्हणून आणि कलाकार म्हणून तुमची ओळख आम्हाला तुमच्या अभिनयात झालेली आहे, तर एक व्यक्ती म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचा परिचय आम्हाला, आमच्या श्रोत्यांना कसा करून द्याल की तुम्ही, तुमचे छंद काय, तुमचा आवडता लेखक कोण आहे, तुम्ही कुठले नाटक मूवी बघता?
आपण हे कधीतरी नंतर करूया.
ओके चालेल.
नाव आय वुड
यू वॉन्ट टू स्टिक टू. ओके हरकत नाही. माझी, आमच्या मराठी वैभव हा जो प्रोग्राम आहे तो आम्ही धूम एफ एम वर प्रत्येक शनिवारी सादर करतो आणि तो ऍक्च्युली धूम FM.com वर पण सगळ्यांना वर्ल्ड वाईड ऐकू येतो. माझ्या, आमच्या प्रोग्रामची को होस्ट आहे वर्षा गाडगीळ म्हणून, तिच्याशी पण तुम्ही थोड्याशा गप्पा मारल्यात तर आम्हाला आवडेल. तुमचे अजून एक 5 मिनिटं तुम्ही दिलीत तर आम्हाला ते आवडतील. एक मिनिट मी वर्षाजवळ देते. हॅलो.
हॅलो.
नमस्कार सचिनजी. सहल, मी ऐकत होते आपण सहल बरोबर बोलत होतात तेव्हा, इथे आपला चित्रपट बघायची अतिशय उत्सुकता आहे लोकांमध्ये, आणि आम्हाला पण बरेच कॉल्स येतात की काय आहे त्याच्यात, आणि इट्स वन ऑफ इट्स काइंड असं वगैरे म्हणतात, तर जरा त्याविषयीच बोलायचं होतं. सर्वप्रथम हो नाही नाही, मी आपला जास्ती वेळ घेणार नाहीये, पण आपल्या यशाबद्दल आपलं अभिनंदन आणि आम्ही वाट बघतो ह्याची. मी पण पार्ल्याचीच आहे, ह्याच्यात पार्ल्यातल्याच दिनकर भोसल्यांची आपण भूमिका केली आहेत बरोबर?
हो,
मी पण पार्ल्यातच राहायचे, त्यामुळे मी महंत रोडला आम्ही राहायचो. तर हो ना, हा, तर म्हणजे इथे येऊन आम्हाला आता झाली बरीच वर्ष, पण पार्ल्याचं म्हटल्यावर मी शिवाजी महाराज पार्ल्यात आले म्हणून आम्हाला आनंद झाला, पण त्यांना पार्ल्यात यावं लागलं ह्याचं आम्हाला वाईट वाटलं. एनिवे बरं चालेल, आपण आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आणि खूप चांगली मुलाखत दिली, आणि उद्या आम्ही हे प्रक्षेपण करू आणि धूम एफएम वर आम्ही मराठी वैभववर सगळ्यांना आम्ही तुमची मुलाखत ऐकू.